अथ तृतीयः पादः युष्मदस्मदोरन्यतरस्याम् खञ्च तस्मिन्नणि च युष्माकास्माकौ तवकममकावेकवचने अर्धाद्यत् परावराधमोत्तमपूर्वाच्च दिक्पूर्वपदाठञ्च ग्रामजनपदैकदेशादैठञौ मध्यान्मः असाम्प्रतिके द्वीपादनुसमुद्रम् यञ् कालाठञ् श्राद्धे शरदः विभाषारोगातपयोः निशाप्रदोषाभ्याञ्च श्वसस्तुट्च सन्धिवेलाद्युतुनक्षत्रेभ्योण् प्रावृष एण्यः वर्षाभ्यष्ठक् छन्दसि ठञ् वसन्ताच्च हेमन्ताच्च सर्वत्राञ्चतलोपश्च सायम् चिरम् प्राह्णे प्रगे व्ययेभ्यष्ट्युट्युलौ तुट्च विभाषा पूर्वाह्णापराह्णाभ्याम् तत्र जातः प्रावृषष्ठप् संज्ञायाम् शरदो वै पूर्वाह्णापराह्णार्द्रामूलप्रदोषावस्कराद्वन् पथः पन्थ च अमावास्याया वा अच सिन्ध्वपकराभ्याम् कन् अणयौ च श्रविष्ठा फल्गुन्यनुराधा स्वातितिष्य पुनर्वसु हस्तविशाखा षाढा बहुलाल्लुक् स्थानान्तगोशालखरशालाच्च वत्सशालाभिजिदश्वयुक्षतभिषजो वा नक्षत्रेभ्यो बहुलम् कृतलब्धक्रीतकुशलाः प्रायभवः उपजानूपकर्णोपनिवेष्ठक् सम्भूते कोशाढ्ढञ् कालात्साधुपुष्प्यत्पच्यमानेषु उक्ते च आश्वयुज्या वुञ् ग्रीष्मवसन्तादन्यतरस्याम् देयमृणे कलाप्यश्वत्थयवपुसाद्वुन् ग्रीष्मावरसमाद्वञ् संवत्सराग्रहायणीभ्याम् ठञ् च व्याहरति मृगः तदस्य सोढम् तत्र भवः दिगादिभ्यो यत् शरीरावयवाच्च धृतिकुक्षिकलशिवस्त्यस्त्यहेर्ढञ् ग्रीवाभ्योञ्च गम्भीराण्यः अव्ययीभावाच्च अन्तःपूर्वपदाठञ् ग्रामात्पर्यनुपूर्वात् जिह्वामूलाङ्गुलेश्छः वर्गान्ताच्च अशब्दे यत्खावन्यतरस्याम् कर्णललाटात्कनलङ्कारे तस्यव्याख्यान इति च व्याख्यातव्यनाम्नः बह्वचोऽन्तोदात्ताठञ् क्रतुयज्ञेभ्यश्च अध्यायेष्वे वर्षेः पौरोडाशपुरोडाशात्ष्ठन् छन्दसो यदणौ द्व्यजृद्ब्राह्मणर्प्रथमाध्वरपुरश्चरणनामाख्याताट्ठक् अनृगयनादिभ्यः तत आगतः ठगायस्थानेभ्यः शुण्डिकादिभ्योण् विद्यायोनिसम्बन्धेभ्यो वुञ् ऋतष्ठञ् पितुर्यच्च गोत्रादङ्कवत् हेतुमनुष्येभ्योऽन्यतरस्याम् रूप्यः मयट्च प्रभवति विदूराण्यः तद्गच्छति पथि दूतयोः अभिनिष्क्रामति द्वारम् अधिकृत्य कृते ग्रन्थे ശിശുക്രന്ദയമസഭദ്വന്ദ്വേന്ദ്രജനനാദിഭ്യശ്ഛഃ സോസ്യ നിവാസഃ അഭിജനശ്ച ആയുധജീവിഭ്യശ്ഛഃ പർവതേ ചണ്ഡികാദിഭ്യോന്യഃ സിന്ധുതക്ഷശിലാദിഭ്യോണയൌ തൂദീശലാതുരവർമ്മതീ കൂചവാരാഢ്ഛണ്ഡയ്യകഃ ഭക്തിഃ അചിത്താദദേശകാലാഠക് മഹാരാജാഠൈ വാസുദേവാർജുനാഭ്യാം വൻ ഗോത്രക്ഷത്രിയാഖ്യേഭ്യോ ബഹുലം വൈ ജനപദിനാം ജനപദവത് സർവം ജനപദേന സമാനശബ്ദാനാം ബഹുവചനേ തേന പ്രോക്തം തിത്തിരിവരതന്തു ഖണ്ഡികോഖാച്ഛണ് കാശ്യപകൗശികാഭ്യാം ഋഷിഭ്യാം നിനിഃ കലാപി വൈശംപായനാന്തേവാസിഭ്യശ്ച പുരാണപ്രോക്തേഷു ബ്രാഹ്മണകൽപേഷു ശൗനകാദിഭ്യശ്ചന്ദസി കഠചരകാല്ലുക് കലാപിനോണ് ഛഗലിനോഢിനുക് പാരാശരീയശിലാലിഭ്യാം ഭിക്ഷുനടസൂത്രയോഃ കർമ്മന്ദകൃശാശ്വാദിനിഃ തേനൈകദിക് തസിശ്ച ഉരസോ യച്ച ഉപജ്ഞാതേ കൃതേ ഗ്രന്ഥേ സംജ്ഞായാം കുലാലാദിഭ്യോ വയ് ക്ഷുദ്രാഭ്രമരവടരപാദപാദയ് തസ്യേദം രഥാദ്യത് പത്രപൂർവാദയ് പത്രാധ്വര്യുപരിഷദശ്ച ഹലസീരാഠക് ദ്വന്ദ്വാദ്വന്വൈരമൈഥുനികയോഃ ഗോത്രചരണാദ്വയ് സംഘാംഗലക്ഷണേഷ്വയ്യയിയാമണ് ശാകലാദ്വാ ഛന്ദോഗൗക്തികയാജ്ഞികബഹ്വൃചനടാന്യഃ നദണ്ഡമാണവാന്തേവാസിഷു രൈവതികാദിഭ്യശ്ഛഃ കൗപിഞ്ജലഹാസ്തിപദാദണ് ആഥർവണികസ്യേകലോപശ്ച തസ്യ വികാരഃ അവയവേ ച പ്രാണ്യോഷധിവൃക്ഷേഭ്യഃ ബിൽവാദിഭ്യോണ് കോപധാച്ച ത്രപുജതു നോ ശുക് ഓരൈ അനുദാത്താദേശ്ച പലാശാദിഭ്യോ വാ ശമ്യാശ്ലൈ മയദ്വൈതയോർഭാഷായാമഭക്ഷ്യാച്ഛാദനയോഃ നിത്യം വൃദ്ധശരാദിഭ്യഃ ഗോശ്ച പുരീഷേ പിഷ്ടാച്ച സംജ്ഞായാം കന് വ്രീഹേഃ പുരോഡാശേ അസംജ്ഞായാം തിലയവാഭ്യാം ദ്വ്യചശ്ഛന്ദസി നോത്പദ്വർദ്ധബിൽവാത് താലാദിഭ്യോണ് ജാതരൂപേഭ്യഃ പരിമാണേ പ്രാണിരജതാദിഭ്യോയ് ഇതശ്ച തത്പ്രത്യയാത് ക്രീതവത്പരിമാണാത് ഉഷ്ട്രാദ്വയ് ഉമോർണയോർവാ ഏണ്യാഢയ് ഗോപയസോർയത് ദ്രോശ്ച മാനേ വയഃ ഫലേ ലുക് പ്ലക്ഷാദിഭ്യോണ് ജംവാവ ലുപ്ച ഹരീതക്യാദിഭ്യശ്ച കംസീയപരശവ്യയോർയയൗ ലുക്ച ഇതി തൃതീയഃ പാദഃ.